सुपरच 93.5 वर रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. लॉकडाऊन 5.0 काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत नियमांमध्ये, दुकानं उघड्या ठेवण्याच्या वेळांमध्ये आणि कशा पद्धतीनं दुकानं उघडी ठेवली जातील या सगळ्या गोष्टींमध्ये काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत, कुठच्या गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत, जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री राधाकृष्ण गमे सर आहेत.
आपण बघितलंय की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू होणं अत्यावश्यक आहे, त्यासाठी आपण दुकानं उघडण्यासाठी परवानगी दिली होती.
बरोबर.
आणि ती देत असताना आपण सम आणि विषम, P1 आणि P2 पद्धतीने दुकानं उघडावेत अशा प्रकारचे आपण निर्देश दिले आणि त्याप्रमाणे सर्व व्यापारी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यांनी त्याप्रमाणे मान्य केलं. पण हे करत असताना आपण बघितलं की काही ठिकाणी त्याचं पालन होत नाहीये, म्हणून प्रशासनाने आता त्यामध्ये कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. असं जर कोणी ऐकत नसेल तर मग आपल्याला कायदेशीर कारवाई करावं लागेल. पण हे करत असताना असं लक्षात आलं की दुकानांची वेळ 9 ते 5 असल्यामुळं काही लोकांना त्याच वेळेस तिथे जाणं शक्य होत नाही आणि त्यांची गैरसोय होते आणि एकाच वेळेस गर्दी पण होते असंही काही लोकांचं म्हणणं होतं. म्हणून सर्वांशी विचार विनिमय करून सम आणि विषम तारखेला जे दुकानं सुरू राहतील त्यांना आता वेळेचं बंधन राहणार नाही. एरवी ते ज्या पद्धतीने त्यांची दुकानं त्यांच्या सोयीनुसार जसे ते उघडत होते किंवा बंद करत होते, एरवीचे जे काही नियम होते त्याप्रमाणे राहतील. कोरोनासाठी जे आपण बंधन टाकलं होतं 9 ते 5, आता हे बंधन आपण काढून टाकलेलं आहे. नागरिकांची आणि दुकानदारांची दोघांची त्यातून सोय होणार आहे.
बरोबर.
विनंती एकच आहे की सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी गर्दी आपण टाळली पाहिजे.
नाशिक सम आणि विषम पद्धती म्हणजे काय आपल्याला चांगलंच माहिती आहे, पण ज्या लोकांना याबद्दलही कन्फ्युजन असेल हे कन्फ्युजन थोड्याच वेळात NMC कमिशनर श्री राधाकृष्ण गमे सर क्लिअर करणार आहेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत, बजाते राहो.